मत्तयाचे शुभवर्तमान याचा 4 अध्याय. मग सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यास अरण्यास नेले. 40 दिवस आणि 40 रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली. तेव्हा परीक्षक येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर. परंतु येशूने उत्तर दिले, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मग सैतानाने त्यास यरुशलेम ह्या पवित्र शहरास नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टेकडावर उभे केले आणि त्यास म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील. येशूने त्यास म्हटले, असे लिहिले आहे की तुझा देव जो प्रभू याची परीक्षा पाहू नको. मग सैतानाने त्यास एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यास जगाची सर्व राज्य त्यातील सर्व ऐश्वर्य सहित दाखवली आणि तो त्यास म्हणाला, जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन. येशूने त्यास म्हटले, अरे सैताना, माझ्यापासून दूर हो, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर. मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशूची सेवा करू लागले. योहानाला तुरुंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला. नासरेत सोडून जुबलून व नप्ताली याच्या सीमेतील गालीलच्या सरोवराच्या कफरनहुमास तो जाऊन राहिला. यशया संदेष्टाने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ह्यासाठी हे झाले. ते असे होते की जुबलून आणि नप्ताली हा प्रांत सरोवराच्या किनाऱ्यावरील यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील. जे लोक काळोखात बसत होते त्यांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर ज्योती उदय पावली आहे. तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरू केले व तो म्हणू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे पकडणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन. मग ते लगेचच जाळे सोडून त्याच्या मागे चालू लागले. येशू तेथून पुढे चालत जात असता त्यांनी दुसरे दोघे भाऊ जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्याचे वडील जब्दी याच्याबरोबर हुडीत पाहिले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले तेव्हा ते दोघेही लगेचच आपली हुडी व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले. गालील प्रांतात सगळीकडे फिरत येशूने त्याच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले. येशूविषयीची बातमी सर्व सिरिया प्रांतभर पसरली. मग जे आजारी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडित होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता, अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले. मग गालील प्रांत, दकापलीस नगर, येरुशलेम शहर, यहुदिया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्या मागे चालू लागले.